शांति मंत्र।
सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। सर्वतस्तु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यन्तु, सर्वसद्बुद्धिमाप्नोतु, सर्वः सर्वत्र नन्दतु। दुर्जनः सज्जनो भूयात्, सज्जनः शान्तिमाप्नुयात्। शान्तो मुच्येत बन्धेभ्यो, मुक्तश्चान्यात् विमोचयेत्।
या पृथ्वीवरील सर्वजण सुखी होवोत, रोगमुक्त होवोत, सर्वांना कल्याणाच्या गोष्टी दिसोत, कुणालाही दुःख न हो, अशी प्रार्थना या शांती मंत्रात केलेली आहे।
सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मंगलं भवतु।
आपल्या सगळ्यांचे विचार सारखे असू देत, आपलं हृदय मन यांचं ऐक्य होऊ दे, की ज्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये सुसंघटितपणा, प्रेमभावना, सामर्थ्य आणि शिस्त येऊ, सर्वांचं चांगलं होऊ दे, आपलं कार्य सिद्धीस जाऊ दे, सगळ्यांचं मंगल होऊ दे आणि सगळ्यांना शांती मिळू दे। हा श्लोक पठण केल्यावर कुटुंब आणि समाजामध्ये मिळून मिसळून एकत्र काम करण्याची वृत्ती अंगी बांधली जाते।
ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय।
हे भगवंता, तू मला असत्याकडून सत्याकडे, वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमरत्वाकडे ने।
ओंकार प्रभवा देवा, ओंकार प्रभवा स्वराः, ओंकार प्रभवं सर्वं, त्रैलोक्यं सचराचरम्।
अशा प्रकारे आपला आपल्याच मनाशी संवाद साधताना ओंकाराचा जप अधिक प्रभावशाली ठरतो। मनाच्या माध्यमातून बघितलेला आत्मा अर्थात ईश्वर, ज्याचंच नाव आहे ओंकार, परब्रह्माचं प्रतीक ओंकार, ज्यामध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे, याच ओंकारात सप्तस्वर समाविष्ट झालेले आहेत। सृष्टी अर्थात उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही क्रिया ओंकार या संकेतात आहेत। म्हणूनच नित्यनेमानं ओंकार पठण शास्त्रोक्त पद्धतीनं करावं।